नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातल्या नदीजोड प्रकल्पांना अर्थसहाय्यासाठी वित्तीय संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद. वाढीव मतदार प्रकरणी महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 25 बेसिक पॉईंटची कपात. राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा. ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, तर मसापला मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार. आणि अजिंठा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष झांबड यांना पोलीस कोठडी. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या नदीजोड प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यासाठी विविध वित्तीय संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, कोरियन एक्झिम तसंच एएफडी बँकेशी यासंदर्भात बैठक घेतली. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, नारपार सिंचन प्रकल्प, दमणगंगा एकदारे गोदावरी योजनेसह समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्पाला अर्थसहाय्य करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. तापी रिचार्ज योजनेबाबतही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून त्यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शवल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. देशातली सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टीम विदर्भात गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल नागपूर इथं अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 या औद्योगिक महोत्सवात ते बोलत होते. वर्धन लिथियमच्या 42,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे विदर्भात एक पथदर्शी इकोसिस्टीम तयार होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ्या वाटल्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही मागणी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारसंख्या 39 लाखांनी कशी वाढली असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला. आपल्याला या मतदार यादीबाबत माहिती देण्याची मागणी गांधी यांनी केली. ते म्हणाले,
अब हमने इलेक्शन कमिशन को 5 बार बोला है कि देखिए हम आरोप नहीं लगा रहे हैं, हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर लिस्ट मांग रहे हैं, लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम एड्रेस फोटोग्राफ, विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम एड्रेस फोटोग्राफ. तीनों राजनीतिक पार्टियां, विपक्ष की पार्टियां महाराष्ट्र की, पब्लिकली आपसे सवाल पूछ रही हैं. मैंने पार्लियामेंट में बोला, हमारे सब नेताओं ने बोला है, इलेक्शन कमीशन हमें लिस्ट नहीं दे रही है. उनकी जिम्मेदारी बनती है कि जल्दी से जल्दी लोकसभा विधानसभा महाराष्ट्र की लिस्ट वो एनसीपी, शिवसेना एंड कांग्रेस पार्टी को पकड़ा दें, क्योंकि हम इस इन्वेस्टिगेशन तो एंड तक ले जाना चाहते.
गांधी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची तपशीलवार लेखी उत्तरं दिली जातील असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. लोकशाहीत राजकीय पक्ष हा महत्वाचा घटक असून त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं तसंच त्यांची मतं आणि सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत असं आयोगानं सामाजिक संपर्क माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत पराभवाची भीती वाटत असल्यानं राहुल गांधी विनाकारण असे प्रश्न उपस्थित करत आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी पराभवाबद्दल आत्मचिंतन करावं असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. सकाळी 8 वाजता टपाली मतदानाच्या मोजणीनं या प्रक्रियेला प्रारंभ होईल. दुपारपर्यंत सर्व 70 जागांचे कल हाती येण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर असलेल्या रेपो दरात 25 बेसिक पॉईंटची कपात केली असून रेपो दर आता 6.25% करण्यात आला आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल मुंबईत बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं काल आर्थिक वृद्धी दरांच्या अंदाजातही कपात केली. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 6.4% राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्य शासनाचे विविध वाङ्मय पुरस्कार काल जाहीर झाले. या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव उर्फ रारम बोराडे यांना जाहीर झाला आहे. श्री पू भागवत पुरस्कार पुण्याच्या ज्योत्सना प्रकाशनला, डॉ अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ रमेश सूर्यवंशी यांना आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार भीमाबाई जोंदळे यांना जाहीर झाला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेलाही भाषा संवर्धनासाठी मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे. इतर पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये रेखा बैजल यांना साने गुरुजी पुरस्कार, सुनीता सावरकर यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 27 तारखेला मुंबईत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यात कविवर्व कुसुमाग्रज यांच्या शिरवाड या गावाला कवितांचे गाव म्हणून, रत्नागिरी जिल्ह्यात कवी केशवसूत यांच्या मालगुंड या गावाला पुस्तकाचे गाव म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. वीटभट्ट्यांसाठी मोकळ्या हायवामधून होणारी राखेची अवैध वाहतूक प्रदूषण वाढवणारी असून ती वाहतूक बंद हायवांमधून होईल याकडे संबंधितांनी लक्ष घालून तसा अहवाल सादर करावा अशा सूचना पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत. त्या काल बीड इथं एका बैठकीत बोलत होत्या. चिमणीपासूनचं प्रदूषण नियंत्रणात असलं तरी राख उचलणं हे संबंधित अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राखेचे अनधिकृत साठे सील करावेत, वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत, राखेची वाहतूक मुख्य रस्त्यांवरून न करता ती बाह्य मार्गांनी करावी असंही मुंडे म्हणाल्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या 97.41 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य आणि बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांना न्यायालयानं 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. झांबड यांना छत्रपती संभाजीनगर इथं आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल राहत्या घरून अटक करत न्यायालयासमोर हजर केलं. झांबड यांच्यावर वर्षभरापूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, तेव्हापासूनच झांबड फरार होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ पन्नालाल पापलीवाल यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र राज्य तीर्थक्षेत्र समितीच्या अध्यक्षपदासह विविध संस्थांवर महत्वाची पदं त्यांनी सांभाळली होती. आदिवासी समाजासाठी त्यांनी सुमारे 2 दशकं उल्लेखनीय कार्य केलं होतं. नांदेड इथल्या साध्वी गार्गी देशपांडे यांचं काल हिमालयातल्या उत्तरकाशी इथं निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या. नांदेड जिल्ह्यातल्या गोरठ्यातल्या संत दासगणू प्रतिष्ठानमध्ये त्यांनी 40 वर्ष सेवा केली. गार्गी देशपांडे यांच्या पार्थिव देहावर आज उत्तरकाशी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काल प्रथमच देहदानाची नोंद झाली. शहरातील एका नागरिकानं आपल्या भावाच्या निधनानंतर त्यांचा देह महाराष्ट्र अॅनाटॉमी अॅक्ट अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान केला. दानात मिळालेल्या या मृतदेहांचा वैद्यकीय महाविद्यालयात शरीर रचनाशास्त्र विभागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयोग होतो. परभणी जिल्ह्यात देहदानासंदर्भात जनजागृती सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या कौडगाव औद्योगिक वसाहतीत होऊ घातलेल्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कमध्ये उद्योग उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या उद्योजकांना राज्य सरकारच्या खास धोरणांचा मोठा लाभ होणार आहे अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. ते काल धाराशिव इथं बोलत होते. औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून देशातील नामांकित निर्यातदार कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आमंत्रण करण्याबाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी निर्णायक भूमिका घेतली असून त्यामुळे 10,000 रोजगार निर्मितीचं पहिल्या टप्प्यातलं उद्दिष्ट आता सुकर झालं आहे असं पाटील यांनी सांगितलं. जालना जिल्ह्यातल्या शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्याचा लाभ कायम रहावा यासाठी ई केवायसी आणि मोबाईल सीडिंग करून घ्यावं असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या 5,65,000 लाभार्थ्यांची ई केवायसी प्रलंबित असून ई केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी गावनिहाय शिबिरं घेण्यात येत आहेत. शिधापत्रिकाधारकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा असंही चौधरी यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 10 फेब्रुवारीपासून हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम सुरू केली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी ही माहिती दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या नदीजोड प्रकल्पांना अर्थसहाय्यासाठी वित्तीय संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद. वाढीव मतदार प्रकरणी महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी. राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा. ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तर मसापला मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.